मूकं करोति वाचालं अंगुं लंघयते गिरिं यत्कृपा त्वं अहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधिताम् नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे उल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमर्तः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैषाङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां वै ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्किता सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी आर्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगदं कृतार्थचरितम् వందేయతిం మాధవం స్వామీ మాధవనాథవల్లభమతో వైరాగరత్నాకరం ప్రేమా భక్త సుశాంత దాంత సుహృదం ఉత్తుంగధిం వత్సలం సోహం బోధశుచిద్ వపూర్ణ సతతం తుర్యత్వమాసాదితం వందే మామకరందనాథయతినం రక్షస్వ దీనాంకితం. బుడా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ. సవ సంతన కీ జయ. జయ జయ రఘువీర సమర్థ.
ఇదవి సర్వాంచా హృదయ దేశీ, మీ అముకా ఆహే ఐసీ జే బుద్ధి స్ఫురే అహర్నిశీ తే వస్తుగామి పరి సంతాన్ సవే వసతా యోగ జ్ఞానీ పైసతా గురుచరణ ఉపాసితా వైరాగ్యసి. సర్వాంచా హృదయ దేశామధ్యే జీ స్వతః బద్దలచీ జాణీవ అస్తే మీ అముక అముక ఆహే అశీ ती बऱ्याचदा अहंतायुक्त अशी असते. तरी देखील ही अहंतायुक्त जाणीव मूळ जाणीवेमुळे असते. मूळ परमात्म्याची जी सत्ता असते त्या सत्तेमुळे आपण अमुक अमुक आहोत अशा प्रकारची भावना जाणीव अहंता व्यक्ती वागवत असते. असं असल्यामुळं आपल्या स्वतःबद्दलची जी विशिष्ट कल्पना असण्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी वस्तुत परमात्म्यामुळे आहे. परमात्मा आहे म्हणून तशा प्रकारची बुद्धी आहे. परमात्म्यामुळं तत्वतः देह मन आणि बुद्धी याच्या संबंधी अहंताजन्य भाव निर्माण होतो परमात्म्यामुळे. पण हा परमात्म्यामुळे होतो हे कशामुळे समजतं, कोणामुळे समजतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परी संतान सवे बसता. त्याच्यासाठी संतांच्या सन्निध राहणं गरजेचं आहे. संतांच्या संगतीमध्ये हे समजलं. संतांच्या बरोबर राहणं म्हणजे संतांच्या शिकवणुकीच्या बरोबर राहणं, संतांच्या बोधाच्या बरोबर राहणं, संत जो उपदेश करतात त्या उपदेशाच्या बरोबर राहणं म्हणजे संतांबरोबर. संतांबरोबर राहणं याचा अर्थ शाश्वताच्या बोधामध्ये राहणं, संतांच्या संगतीमध्ये राहणं म्हणजे संतांबरोबर राहणं हे बरोबरच आहे. आणि या विचाराबरोबर राहणं, शिकवणुकीबरोबर राहणं याच्यासाठी मूळ संतांची संगत किंवा संतांचा सहवास मिळणं ही गरजेचीच गोष्ट आहे. तरच मग पुढच्या गोष्टी घडतील. संतांचा जो संघ असतो त्या संघामुळं समर्थ असं म्हणतात जो जनामध्ये वागे तरी जना वेगळी गोष्टी सांगे. त्यांचं वेगळेपण हे त्यांच्या संगतीमध्ये उठून दिसायला सुरुवात होते आणि त्याचं एक आकर्षण निर्माण होतं, त्याची एक भूल निर्माण होते. संतांच्या सहवासाचं एक वैशिष्ट्य असंही आहे की संतांची पडलेली भूल किंवा संतांचं असलेलं आकर्षण हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आहे की विचाराचं आहे की त्यांच्या आत्म्यामध्ये रमलेल्या स्थितीचं आहे. हे शेवटपर्यंत उलगडत नाही. संतांनी देह ठेवल्यानंतर देखील संतांच्या देहाचा सहवास मोठ्या प्रेमाने आठवला जातो. संतांचं आकर्षण तसंही या सर्व गोष्टींमुळे असतं. संतांचं जे आकर्षण आहे ते आकर्षण आणि सामान्यत एखाद्या व्यक्तीचं असलेलं आकर्षण याच्यामध्ये महद अंतर असत. संतांबरोबर राहावं असं ज्याला वाटत त्याचं जीवन हळूहळू बदलायला सुरुवात होते. त्याच्या जीवनामध्ये हळूहळू पालट घडतो. समर्थ म्हणतात तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे मना सर्व संग सोडून द्यावा तरी आदर सज्जनाचा करावा असं ते म्हणतात. बाकी स्वतःच्या देहाचा संग देखील सोडावा पण अतिशय आदरपूर्वक संतांच्या देहाचा संग मात्र जरूर करावा कारण त्यांच्या संगतीने अलिप्तपणा प्राप्त होतो. त्यांच्या संगतीने प्रेम प्राप्त होतं. त्यांच्या संगतीने विवेक प्राप्त होतो. संतांच्या संगतीने ईश्वरनिष्ठा प्राप्त होते आत्मनिष्ठा प्राप्त होते. असं असल्यामुळं संतांच्या संगतीमध्ये संतांचं अनुसरण करण्याची अथवा ते ज्या मार्गाने चालले त्या मार्गाने जाण्याची अनिवार्य इच्छा निर्माण होते. ही इच्छा निर्माण होण्याचं अजून एक कारण आहे. ते कारण म्हणजे जी गोष्ट संतांना आवडते ती गोष्ट करावी अशा प्रकारची बुद्धी तयार होते. त्यांना आवडतं म्हणून ध्यानाला बसावं. आपल्याला ध्यानाला बसायला आवडतं आहे हे तितकं आयडेंटिफाय झालेलं नसतं पण स्वामीजींना आवडतं म्हणून ध्यानाला बसायला लागलो. स्वामीजींना आवडतं म्हणून निरूपणाला यायला लागलो किंवा स्वामीजींना पाहण्यासाठी निरूपणाला यायला लागलो. निरूपण हे ऐकण्याचं काम आहे पण त्यांना पाहण्यासाठी आणि मग पुढच्या गोष्टी आपोआप व्हायला सुरुवात होते. अशा प्रकारे संतांचा सन्निध राहणं यामुळे जर काही होत असेल तर योगाचा परिचय होतो ज्ञानाचा परिचय होतो. योगाचा परिचय म्हणजे साधनेचा परिचय ध्यानाचा परिचय कर्म करण्याच्या कलेचा परिचय होतो भक्तीचा परिचय होतो आणि संतांचा जो ज्ञान विचार आहे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ऐक ज्ञानाचं लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपण असी आपण या नाव ज्ञान. ज्ञान म्हणजे शब्द ज्ञान नव्हे ज्ञान म्हणजे जे शब्द ज्ञान आहे त्याची प्रत्यक्ष प्रचिती. एक भगिनी माग मला भेटल्या त्या म्हणाल्या की निजामुद्दीन एक्सप्रेसने हैदराबादला किंवा निजामुद्दीनला जायला पाहिजे असं सगळे सांगतात. त्या हैदराबादच्या राहणाऱ्या होत्या. हैदराबादला जायला पाहिजे या गाडीतून हैदराबादला जाता येतं असं सगळेच सांगतात पण हैदराबादला गेल्यावर काय होतं याचा अनुभव हैदराबादला गेल्याशिवाय येणार नाही. तसं ज्ञानाचं पुष्कळ वर्णन केलं जाईल. ते ज्ञान असं आहे ते ज्ञान तसं आहे ज्ञान झाल्यावर अमुक होईल पण त्या ज्ञानाच्या अनुभवाच्या अंती खरं म्हणून समर्थांनी जर गोडीबद्दल सांगायचं असेल तर गूळ खायला जाणं एवढाच उपाय आहे, बाकी दुसरा कोणताही उपाय नाही. आणि संतांच्या सहवासामध्ये ते घडतं, तो योगामध्ये स्थिरस्थावर होतो. तो स्थिरस्थावर होण्याबद्दल देखील त्याला स्वतःला शंका असते. आपण स्थिरस्थावर होतो की नाही असं म्हणेपर्यंत 5-10 वर्षात त्याच्या असं लक्षात येतं की आपण कितीतरी स्थिरस्थावर झालो. सुरुवातीला डोळे मिटून बसण्याची कल्पना देखील आपण केलेली नव्हती. तसंही जर पाहायचं झालं तर 1/2 तास, 40 मिनिटं, तास, 1.5 तास, 3 तास डोळे मिटून बसणं ही देखील मोठी प्रगती आहे. डोळे मिटून ध्यान लागत नसेल पण डोळे मिटायची सवय होणं. खूप विचार उठतात, विचार अनावर होतात, मन अनावर होतं, हे डोळे मिटल्याखेरीज समजलं कसं असतं? विचारांचा वेग कमी होतो हेही समजायला सुरुवात होतं, मन शांत व्हायला सुरुवात झालेली आहे हेही समजतं. संतांच्या सहवासामध्ये योगाचा किंवा ध्यानाचा अशा अनुभवामध्ये रमण हे साधक करत असतो. एका बाजूला म्हणत असतो की मला अजून तेवढी गोडी नाही लागलेली, याचं कारण किंवा मला अजून तेवढा अनुभव नाही आलेला असं साधक म्हणत असतो. याची कारण म्हणजे एक अनुभवाबद्दल त्यांनी केलेली कल्पना. अमुक अमुक झालं म्हणजेच अनुभव आला असं मी समजेन ही कल्पना ध्यानाच्या फार आड येते, पहिली ही गोष्ट. आणि दुसरी अशी गोष्ट की ध्येय फार दूर असल्यामुळं जे प्राप्त झालेलं आहे ते इतक्या वर्षात मिळायलाच पाहिजे होतं, ते मिळालं त्याचं काहीच वाटत नाही असंही घडण्याची शक्यता असते. जे मिळालं त्याच्याबद्दल काहीच नाही. एक व्यक्ती माझ्याकडे आली, मला 2 मिनिटं देखील डोळे मिटून बसवत नाही असं म्हणाली. इतका विचाराचा वेग, झोपेत देखील विचार येतात. आमच्या जुन्या घरी यायचे, बुधवारी भेटण्याच्या वेळेला यायचे. मी म्हटलं येत जा. तसे ते राहत राम मंदिरात यायला लागले, प्रवचनाला घरी यायला लागले. गुरुवारी सत्संगाला हळूहळू घरी यायला लागले. मग त्यांनी ध्यान कसं करायचं हे विचारलं. मी त्यांना म्हटलं आता कसं वाटतंय, तर ते म्हणाले की सुरुवातीला जेवढी अस्वस्थता होती आता जरा बरं आहे, पण अजून म्हणावं असं ध्यान जमत नाही. थोड्या दिवसांनी ते मला म्हणाले की ध्यानामध्ये 2 विचारांच्या मध्ये जेव्हा अंतर पडतं त्या वेळेला आपण काय करायचं. तेव्हा मी त्यांना म्हटलं आपण तसं या गोष्टीकडे केवळ साक्षीत्वाने पाहायचं आणि अंतर पडेल त्याच्याबद्दल ते वाढवण्यासाठी देखील विशेष खटपट नको करायला. पाठोपाठ ते असं म्हणाले की अजून काही चांगल्या ध्यानाचा अनुभव येत नाही. एके दिवशी मला असं म्हणाले की आज फार बरं वाटलं, मला कितीतरी वेळ विचार नाही असं मला स्पष्ट जाणवलं. म्हटलं चांगलं झालं, पण अजून तुम्ही म्हणता तशी उन्मनी स्थिती आली नाही. दरवेळेला पण आणि काहीतरी झालं नाही असं ते सांगत होते. एका बाजूला काहीतरी होतंय हे त्यांना मान्य होतं, दुसऱ्या बाजूनी पण अमुक अमुक अजून झालं नाही हे त्यांचं काही केलं जात नसे. त्यामुळे आपण योगामध्ये स्थिर होतो आहोत, जेवढं मिळतं आहे तेवढं तरी मिळतं असं म्हणा. नकारात्मक भूमिकेमुळे परमार्थ अंतरतो. परमार्थ, परमात्मा ही होयची उपासना आहे, आहेची उपासना आहे. सोहम अस्मी, मी तो नाही असं म्हणून ते कधी होणार नाही. एका बाजूने मी ते आहे असं म्हणावं आणि आपल्याला जमेल तेवढं ध्यान करतो आहे बाकी होईल असं म्हणावं, होणार नाही असं कधी म्हणू नये. जे होतं आहे ते तरी निदान होतं आहे एवढं म्हणावं. मी अशा करता सांगतो की संतांच्या बरोबर राहणं आणि संतांच्या बरोबर वर्षानुवर्ष राहणं यामुळं परमार्थामध्ये हळूहळू व्यक्ती स्थिर होते, पण काही गोष्टी ती सतत अमान्य करत राहते. आपण योगामध्ये स्थिर झालो हेही अमान्य करते. एका बाजूनी म्हटलं तर 2 तास ध्यानाला बसते, तसं बरंचसं शांत वाटत आहे असंही म्हणते. आणि ज्ञानाची देखील तीच गोष्ट. अतिशय अडचणीच्या परिस्थितीत स्थिर राहते, पण ज्ञानाबद्दल केलेली विशिष्ट कल्पना आणि अनुभवांबद्दल किंवा चमत्कारांबद्दल केलेलं वाचन यामुळे आपल्या जीवनात काहीतरी चमत्कार घडल्याशिवाय ज्ञान झालं असं होणार नाही अशी एक भावना निर्माण होते. या 2 भावना फार अडथळा आणतात. संतांच्या बरोबर राहायचं तर अतिशय धीरानी राहायला लागतं आणि सातत्याने योग आणि ज्ञान याच्यामध्ये रमायला देखील लागतं. संतांच्या बरोबर राहणं या राहण्यातून देखील हळूहळू संतांचीही परीक्षा होत असते. व्यक्ती येतात आणि जातात अशा परिस्थितीत संतांची परीक्षा होत नाही, पण जेव्हा वर्षानुवर्ष व्यक्ती येतात तेव्हा संतांचं सगळं जीवन उघड्या पुस्तकासारखं त्यांच्या समोर येतं, अगदी उघड्या पुस्तकासारखं. त्यांनाही संतांच्या जीवनातलं सगळं माहीत होतं आणि त्यांनी दिलेली आश्वासनं, त्यांनी दिलेले शब्द, त्याप्रमाणे आपल्याला येणारी प्रचिती याची कुठेतरी सांगड घालत तो जायला सुरुवात होते. एकूण संतांच्या बरोबर राहण्याचाच उपयोग होतो आणि जर असंत असेल तर तोही राहण्यामुळेच प्रकट होतो. मी अशी एक गोष्ट वाचली की एक फकीर उपदेश करायला लागला आणि उपदेश करता करता त्याची भाषा मोठी जहाल असायची. तो असं म्हणायचा की तुम्ही सर्वस्वार तिलांजली ठेवली पाहिजे, आणि समोर असलेले लोक सर्वस्वार तिलांजली कशी ठेवायची, संसार करत होते बिचारे, नोकऱ्या होत्या, उद्योगधंदे होते, तुम्ही तुमच्या अहमला गाडलं पाहिजे असं म्हणायचा आणि दीनवाणे चेहरे करून सगळे ऐकायचे आणि तो आवाहन करायचा की कोणी आहे माझ्याबरोबर यायला तयार, कोणी जर असा असेल माझ्याबरोबर यायला तयार असणारा तर त्याच्या जीवनात झटपट बदल झाले खेळतीच राहणार नाही. आणि सगळे लोक मलान चेहऱ्यांनी बसत असत, पण एकदा असं झालं, अर्भस्थानातली गोष्ट आहे, की एक तरुण उठला, तो म्हणाला मला अशाच आश्वासनाची गरज होती, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. तेव्हा ते म्हणाले बघ आत्ता म्हणतोयस, माझ्याबरोबर यायचं म्हणजे फार खडतर असतं, तहान भूक विसरायला लागेल, तर तो म्हणाला हे सर्व करायला मी तयार आहे, तुमच्याबरोबर 24 तास राहायला मी तयार आहे, पण मला काही करून या जन्मात हे ज्ञान प्राप्त झालंच पाहिजे. आणि मग फकीर या गावातून दुसऱ्या गावात त्यांच्या शेजारी अजून एक ही व्यक्ती जमा झाली आणि त्यांचं असंच जाज्वल्य आवाहन भाषण आणि मग साधूंचं खासगी जीवन, त्यांचे एरवीचे विचार याच्याशी तो हळूहळू परिचित व्हायला लागला. सतत सावलीसारखा त्यांच्या बरोबर राहायला लागल्यानंतर तुमच्या जवळ राहूनच तुमच्याकडून जेवढं शिकायचं तेवढं शिकता येईल म्हणून तो सतत त्यांच्या जवळ राहायला लागला. तर त्या फकीराला कुठंतरी याचा सतत सहवास नको वाटायला लागला, पण तो म्हणायचा की आता या जन्मात तर या सगळ्या भोगांवर मी तिलांजली नक्कीच वाहिलेली आहे, तुम्ही म्हणता तसं करण्यासाठी मी घरही सोडलेलं आहे, मी ऐहिक सुखांवरही लाथ मारलेली आहे, आणि फकीराचे शब्द त्यांना ऐकवत असे. हळूहळू असं झालं की फकीराचं जे आवाहन होतं त्याच्यातला जोर कमी व्हायला लागला. लोकांना सांगताना वर्ष दोन वर्ष चार वर्ष सहा वर्ष हा पिच्छा सोडेन असं झाला. फकीर अत्यंत अस्वस्थ झाला आणि तो म्हणाला की माझ्या बाबतीत सहा वर्ष झाली, आता कधी होणार, मी करून देईन अशा प्रकारे बोललेले होते, त्यामुळे आता तुम्ही कधी करून देणार, अजून मी कुठे कमी पडतोय ते सांगा, मी ते करायला तयार आहे असं म्हणत होता. आणि फकीर त्याला सुरुवातीला जे सांगत होते तसं स्वतः फकीराचं जीवन नाही हे तो जवळून पाहत होता. एके दिवशी फार झालं फकीर असं म्हणालाय. तो म्हणाला की तसंही म्हटलं तर आता बारा वर्ष झाली तुमच्या संगतीमध्ये, तुम्ही मला कधी देणार? फकीर म्हणाला की तू मला एक दे, देतो म्हण. तो म्हणाला की आतापर्यंत सगळं जीवन तुम्हाला दिलं, माझी संगत सोड तरच काहीतरी होईल, तुझा हा जो पिच्छा आहे त्यामुळे मलाच चैन पडेन असं झालेलं आहे. त्या फकीराच्या वाणीमधला सगळा जोर सगळं तेज निघून गेलेलं होतं. म्हणून ही ओवी दुहेरी आहे, संतान सवे वसता, संतांबरोबर जर राहिलं तर योग आणि ज्ञान याच्यामध्ये तो आपोआपच प्रगती करतो, पण ज्यांच्या बरोबर राहतो तो संत असेल तर कालांतराने संत आणि असंत याच्यातला फरक समजल्याखेरीज राहत नाही. आणि त्याच्या बरोबरीनी ज्ञानेश्वर महाराज संतांच्या बरोबर राहणं, संतांच्या ठिकाणी ज्या सहज गोष्टी चाललेल्या असतात तर ते योग आणि ज्ञान याच्याच. रामकृष्ण वचनामृत जर काढून पाहिलं, स्वामीजी कसे बोलत चालत होते आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे आपोआप या गोष्टी अवगत व्हायला सुरुवात होते. योग आणि ज्ञान या गोष्टी आपोआप अवगत होतात. पुढे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की एवढंही नाही तर गुरुचरण उपासिता वैराग्येसी, गुरुचरणांची उपासना वैराग्य भावानी उपासना. सद्गुरूंचे चरण, सद्गुरु पद, देवपद, देवाचे चरण हे शब्द परमार्थात अगदी नेहमीचे आहेत. आणि गुरुचरण उपासना याचा अर्थ सद्गुरु तत्व ज्या मूळ पायावर उभा आहे त्याची उपासना. सद्गुरु आणि सद्गुरूंनी दिलेला मंत्र हा एक रूप, सद्गुरु देहापेक्षा त्यांच्या मंत्रातच जास्त असतात. प्रकृतीगत सद्गुरु भिन्न भिन्न असू शकतील पण मंत्र मात्र एक सारखा असतो. त्यामुळे गुरुचरणांची उपासना म्हणजे ध्यान करणं, गुरुचरणांची उपासना म्हणजे वैराग्य भावानी. सद्गुरु ज्या तत्वाशी एकरूप झालेले आहेत त्या तत्वाबद्दल अत्यंत आदर बाळगणं. समर्थ म्हणतात देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे. देवपद किंवा सद्गुरुपद हे मुळात निर्गुण, त्यांचे जे चरण आहेत सद्गुरु व्यक्ती देखील असतात आणि सद्गुरु निर्गुण देखील असतात. सद्गुरूंचं निर्गुण स्वरूप जे आहे ते निर्गुण स्वरूप ध्यानामध्ये आधीच्या श्लोकात वर्णन केलेलं आहे, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम इत्यादी. गुरुचरणांची उपासना करणं म्हणजे गुरुचरणांच्या जवळ राहणं, उपासना करणं म्हणजे त्यांच्या जवळ थांबणं म्हणजे या एक एक पदाजवळ थांबणं, अविनाशी ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, आनंद ब्रह्म, शांत ब्रह्म, ही जी ब्रह्माची वैशिष्ट्ये आहेत. ब्रह्मानंदम म्हणजे एका अद्वैत स्थितीचा, एकमेवा द्वितीय अशा स्थितीचा सहज आनंद, सहज निर्भरता म्हणजे ब्रह्मानंद. या ब्रह्मानंदाबरोबर राहणं म्हणजे गुरुचरणांबरोबर राहणं. सद्गुरूंचे पाय चेपत असताना देखील कोणाकोणाच्या देहांच्या अंगानी हे भाग्य असतं की सद्गुरूंची सेवा करता येते. प्रत्येकालाच हे भाग्य मिळेल असं नाही, ते त्याच्या देहाचं भाग्य समजायचं. पण सद्गुरूंचे पाय चेपत असताना देखील ब्रह्माशी, ब्रह्माच्या आनंदाशी एकरूपता हीच गुरुचरण उपासना आहे. केवळ सद्गुरूंचे पाय चेपणं ही नाही, सद्गुरूंच्या निकट काही जणांना राहता येतं पूर्वसुकृतामुळं, त्यांच्या प्राचीनाच्या बळामुळं, पण तेवढंही पुरेसं नाही. सद्गुरू हे ब्रह्मानंद स्वरूप, परमसुख देणारे, परमसुख म्हणजे आत्मसुख प्रदान करणारे आणि केवळ ज्ञानस्वरूप. ज्ञानाचं जे वर्णन केलेलं आहे, तरी ज्ञेय ऐसे म्हणणे, वस्तुत येण्याची कारणे, जे ज्ञाना वाचून अन्य कवणे उपाया न ये, जे जाणतही यासाठी संसार काढून या काठी बुडवून जाई जे पोटी नित्यानंदाचा, जे जाणतही या वरवते काहीची करणे नाही जेथे, जाणण्याची तन्मयाचे आणि जयाचे. गुरुचरणाची उपासना म्हणजे या ज्ञानाशी एकरूप होणं, ज्ञेयाशी एकरूप होणं. गुरुचरणाची उपासना, गुरु जे ज्ञानमूर्ती आहेत, अशा ज्ञानाच्या योगाने ओतप्रोत बोध ज्यांच्या ठिकाणी भरलेला आहे, अशा सगुण देहाची देखील उपासना आणि तत्वाची देखील उपासना ही गुरुचरणांची उपासना आहे. सद्गुरु चरण ही स्थिती आहे आणि ही स्थिती नेहमीच द्वंद्वातीत असते. म्हणून मान अपमान सुख दुःख हे ज्या देह मन बुद्धीला अनुभवायला येतात, त्या देह मन बुद्धीपेक्षा मी वेगळा म्हणून सम, सुखही समजत नाही असं नाही, दुःखही समजत नाही असं नाही, पण ज्याला सुख आणि दुःख समजतो तो सुख आणि दुःखापेक्षा वेगळा आहे तत्वत. ज्याला प्रकाश समजतो त्यालाच अंधार समजतो, ज्याला हे समजतं तो प्रकाशापेक्षा वेगळा आहे, तो अंधारापेक्षा वेगळा आहे, तो सम आहे प्रकाश आणि अंधाराबाबत. अशा पद्धतीने द्वंद्वातीत होणं म्हणजे गुरुचरण उपासना. आणि प्रत्यक्षत देखील सद्गुरूंची सेवा होता होईल तेवढी सद्गुरूंची सेवा करावी. थोडी सेवा करायला मिळाली तरी देखील त्यांनी चित्तशुद्धी होते. सहसा सेवा करायला मिळत नाही. आपण देहधारी असल्यामुळे देहाला न कळत आपण महत्व देणारच, म्हणून सद्गुरूंच्या देहाच्या सेवेला देखील आपण खरंच महत्व देतो. एकदा नागपूरला जाताना स्वामीजींच्या भोवती सगळी मंडळी जमली आणि थोड्या वेळ स्वामीजी म्हणाले, चला पळा आता जरा मला विश्रांती घ्यायची. आम्ही सगळे जाता आता स्वामीजींनी थांबवलो, मकरंद जरा थांब म्हणाले. त्यांची झोपण्याची तयारी तिथं केलेली होती. मला म्हणाले, जरासे पाय दाबून दे. तर त्यावेळेला जो पवित्र भाव मला वाटला, माझा तो पहिलाच अनुभव होता स्वामीजींचे पाय दाबून देण्याचा. नंतरही कधी कधी मंगळवारी स्वामीजी घरी बोलवत असत तेव्हा एक एकदा दोनदा मला असं आठवतं की ते म्हणाले की जरा पाय दाबून दे. पण ही जी चरण सेवा आहे ती चरण सेवा करताना मात्र सोहमभाव नाही. अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह, गुरूंच्या बरोबर सोहम नाही, तिथं मात्र आपण अत्यंत सेवक नम्र, तुझ्या दारीचा कुतरा नको मोकलू दातारा अशा प्रकारचा भाव. आणि चिंतनाच्या अंगाने गुरुचरण उपासना आधी सांगितली तशी, पण प्रत्यक्ष गुरु समोर जर आले तर मात्र त्यांच्या पुढे छाती पुढे काढून सोहम म्हणायचं नाही, मग आपण त्यांचा सेवक झालो. आणि होता होईल तेवढी सेवा करावी, प्रत्येकालाच ती मिळते असं नाही. मला खूप कमी मिळाली, त्यांच्या देहाची सेवा करायला मला फार मिळालीच नाही, पण जेवढी केली तेवढी देखील अशी स्मरते. एकदा स्वामीजी मला भेटले तेव्हा माझी M80 गाडी होती, त्या आता जे आईस्क्रीमचं दुकान आहे तिथं ते उभे होते. खरं म्हणजे त्यांच्याकडेच काही कामाकरता गेलेलो, पण त्यांना बाहेर पडायचं होतं तर आमच्याही आधी ते बाहेर पडले आणि तिथं उभे होते. मी त्यांना म्हटलं की स्वामीजी कुठं जायचंय तुम्हाला, तर म्हणाले इथं जनता सहकारी बँकेत जायचंय टिळक रोडवरच्या. मी म्हटलं की तुम्ही बसता का, मी घेऊन जातो. तर माझ्या पाठी मागं बसले, एक हात खांद्यावर ठेवलेला, आणि मी ते बसल्यावर रस्ता ओलांडला आणि मला म्हणाले हळूहळू हळू चालो. कितीतरी लांबून दाखवलं की सिग्नल आहे आपल्याला, लाल दिवा लागलाय, पण तेवढ्या वेळात मला काय झालं हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकणार. एकदा असंच आमच्या घरापासून मी निघालो आणि स्वस्तिश्री सभागृहाच्या थोडं पुढं अनंतराव आठवले चाललेले होते. मी त्यांना ओळखलं रस्ता ओलांडतानाच, उंचे पुरे, लाल बुंद गोरे, पाठीमागून देखील त्यांचे ते भगवे कपडे, लुंगी भगवी. मी त्यांच्या मागं जाऊन जवळ जाऊन गाडी थांबवली. मी म्हणलं की कुठं जायचं आपल्याला, तर त्यांनी असं माझ्याकडे पाहिलं, म्हणाले तू बाळासाहेबांकडे जाणार ना? म्हणलं हो. म्हणलं मी तुम्हाला सोडू का? ते म्हणाले मला भारत इतिहास संशोधन मंदिरात जायचंय. मग म्हणलं मी तुम्हाला सोडू का? एक जोरात पाठीवर त्यांनी थाप मारली त्यांनी आणि बसले. माझी M80 होती. तेवढ्या वेळात काय मला वाटलं, काय भाव होते याचं मी वर्णन नाही करू शकणार. अशी गुरुचरणांची जी उपासना आहे, तर ती उपासना देखील हातून निश्चित घडावी. गुरुचरण तत्वत आणि सद्गुरूंची सेवा या दोन्ही अंगांनी जर झालं तर जास्त चांगलं, पण शाश्वत गुरुचरण सेवा जर म्हटलं तर अद्वैताच्या अंगानेच, ध्यानाच्या अंगाने, नामाच्या अंगाने अशी शक्य आहे. कोणातरी एखाद्याला त्यांच्या देहाचीही सेवा करता येऊ शकेल, पण गुरुचरण उपासिता हे जे आहे त्याच्याबरोबर वैराग्यसी हा शब्द जास्त महत्वाचा. कारण महाराज गोंदलेकर महाराज असं सांगत असत की संतांच्या इथं मिष्ठान्न भोजन असल्यामुळं घी शक्कर लड्डूचे बरेच गिराईक जमा होतात असं म्हणायचे. आणि कालांतराने सुरुवातीला संकोच, प्रसादामध्ये देखील संकोच, प्रसादामध्ये देखील भाग्य असं ज्यांना वाटतं त्यांना नंतर नंतर सरावच होऊन जात. एवढेच नव्हे तर सद्गुरूंकडे येण्याच्या बाबत असणारा जो भाव असतो तो सर्वांचा एकसारखा नसतो. कोणी शिष्यत्व पत्करतात ते गुरु होण्यासाठीच पत्करतात, अवघड विषय आहेत. कोणी शिष्यत्व पत्करतात ते सद्गुरूंच्या भोवती जे एक आभा असतं, ग्लॅमर असतं, तर त्यामुळे त्यांना असं वाटत
राहतं की असं काहीतरी व्हावं. असं झालं म्हणजे मग खूप लोक पाया पडतात, तेव्हा अहंकाराचं फार पोषण होतं. नमस्कार घेणं ही फार कठीण गोष्ट आहे. नको 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 म्हणणं निराळं, पण त्या नको नको मध्ये देखील म्हणजे नमस्कार करायला गेलं तर कितीतरी मंडळी नको 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 असं म्हणतात. बरोबरही आहे ते, पण नको म्हणण्यामध्ये देखील थोडा बहुत अहंकार असू शकतो. त्यामुळं सद्गुरूंकडे जाणं हे सद्गुरूंच्या अवतीभोवती जे वातावरण असतं, जे लोक सेवेकरता उभे असतात, कधी कधी धनिक असतात, कधी कधी विद्वान असतात, त्याचं एक आकर्षण वाटू शकतं. त्यांनी सांगितलेल्या उपासनेमुळे ज्ञान झालं तर आपणही सद्गुरू होऊ अशी एक सुप्त इच्छा असते. कोणी कोणी त्याच करता आलेले असतात, कोणाकोणाचं पैशाकडे लक्ष असतं. महाराज होण्यामाग हेतू काय असेल? काही काही लोकांची तशी इच्छा असते, तर हेतू हाच की मान मिळावा, नमस्कार व्हावेत, पैसे मिळावेत. त्यामुळे वैराग्य भावना ही एक वेगळीच गोष्ट आहे, आणि या वैराग्य भावने सकट गुरुचरण उपासना असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ही जी वैराग्य भावना आहे, ही वैराग्य भावना नेहमी ज्या वैराग्याचं वर्णन केलं जातं त्या वैराग्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत नाहीत. ते साधकाचं वैराग्य साधकाच्या ठिकाणी असायलाच पाहिजे. विवेक वैराग्य या ज्या मूळ साधन आहेत, तर त्या साधनांबद्दल इथं ज्ञानेश्वर महाराज बोलत नाहीत. तर सद्गुरूंच्या अवतीभोवती गुरुचरण उपासना करता करता कित्येकांना वेगवेगळ्या प्रकारच्या महत्वाकांक्षांचे धुमारे फुटतात, त्या वैराग्याबद्दल इथं सांगितलं जात आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. ती वस्तू प्राप्त करण्यासाठीचा उपाय आहे, त्याच्याऐवजी संतांचे चरण परत भोगासाठीच. वैराग्य भावना नसेल तर तरी संतांसोळे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी. एवढ्या गोष्टी असल्या पाहिजेत. याला ज्ञानेश्वर महाराज येण्याची सत्कर्मे, या सत्कर्मांमुळे अशेषही अज्ञान विरमे, सर्व अज्ञान निशेष बाजूला होत. कारण संतांच्या दर्शनानी स्पर्शनानी पुण्यभाव निर्माण होतो. संतांच्या बरोबर राहिलं की चित्तशुद्धी, संतांसारखं कर्म करण्याची स्फूर्ती, संतांच्या विचाराप्रमाणे चालण्याची वृत्ती, योग योगाचा परिचय, साधनेला सुरुवात, ज्ञान ज्ञानाचा परिचय, ज्ञान विचारामध्ये रमून राहणं, आणि ज्ञान विचारामध्ये रमून राहिलं तरी आणि गुरुचरण अद्वैत भावानी एकरूपता साधली तरी प्रत्यक्ष देहानी मात्र त्यांचा सेवक होऊन राहणं, देहाला नेहमी सेवा आणि बोधाच्या अंगाने एकरूपता. देह सेवेला कधी चुकता कामा नाहीये. देह सेवा करत असेल आणि एकरूपतेच्या गोष्टी चालल्या असतील तिथं अहंकार आहे असं खुशाल समजा. त्यामुळं एका बाजूनी अहंकार नाशाचा उपाय आणि दुसऱ्या बाजूनी ज्ञान प्राप्ती, आणि आपण गुरूंकडे आलो ते अन्य कोणत्याही गोष्टीसाठी नाही तर त्या वस्तूच्या प्राप्तीसाठी, म्हणून आवश्यक असणारा वैराग्य भाव, येण्याची सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे, या सत्कर्मांमुळे निशेषत अज्ञान नाहीस होतं. अज्ञान म्हणजे जीवाला पडलेली आत्मभ्रांती. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया त्याची कारण यया अज्ञानामूळ असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. ज्ञानावर आलेलं पडळ म्हणजे अज्ञान. हे पडळ विषयामुळे येतं, मनामुळे येतं, संसार सत्य वाटल्यामुळे येतं. ते पडळ दूर होण्याची गरज असते. येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. त्याचा जो अहम आहे, जो आधी सांगितला मी अमुका आहे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशी, ही जी मी अमुक अमुक आहे अशा प्रकारचा जो अहम आहे, तो अहम मूळ आत्मस्वरूपामध्ये विश्रांती पावतो. येणीची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. हा अहंकार नाहीसा होत नाही ही एक तक्रार असते की माझ्यापाशी अजून अहंकार आहे. अहंकार म्हणजे देहाहंकार, आपल्या बुद्धीचा अहंकार, मग पैशाचा अहंकार, सत्तेचा अहंकार इत्यादी इत्यादी. देह आणि देह संबंधित देह मी म्हणजे माझे आहेत त्यांच्यावर असणारा अधिकार, असं अहंकाराचं स्वरूप असतं. याचा फॉर्म बदलतो. बाहेर देहबुद्धी गळून पडते, ज्याला रामकृष्ण म्हणायचे की बाहेरचा मी, तो गळून पडतो आणि आतल्या मीची ओळख होते. अहंकार संपूर्ण जायच्या ऐवजी किंवा अहंकार संपूर्ण जातच नाही, तर जो अहंकार आहे त्या अहंकारालाच ज्ञानेश्वर महाराजांनी जे बुद्धी स्फुरे अहम निशी ते वस्तुगामी असं म्हटलेलं आहे, तो जाण्याची गरज नाहीये. फक्त तो आत्मरूप आहे, तो ब्रह्मस्वरूप आहे हे जाणून घेण्याची गरज आहे. त्या अहंकाराला मी देह असं वाटतं, त्याच्याऐवजी देह मन मी नाही, मी तेच आहे असं समजण्याची आवश्यकता आहे. म्हणून आचार्यांनी देखील अहम शब्द वापरला, अहम निर्विकल्प. पण आता हा जो अहम आहे तो अहम मी निर्विकल्प आहे, निराकार रूप आहे, विभू व्याप्य सर्वत्र सर्व इंद्रियाणी सदामे समत्वम. हा अहम आहे पण सर्व ठिकाणी सम आहे. हा आता मुक्तीच्या ठिकाणीही आणि बद्धतेच्या ठिकाणीही बांधलेला नाही. हा आता चिदानंद शिवस्वरूप असा झाला. अहंकार शिवस्वरूप झाला. येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. परत दीड वीज झाली बर का मागच्या वेळेसारखी. गुरुचरण उपासिता वैराग्यसी येणीची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. 9:30 वाजलंय. पण आपलं सगळं जीवन आपण कशा विचाराने बेतावं याच्या संबंधीच्या या ओव्या आहेत. असं असल्यामुळं खूप ओव्या सांगून करणार तरी काय. आपलं जीवन या तऱ्हेने घडो, विकसित होवो अशी आपण सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 स्वामी जी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।